नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कबस्त बाबतींत तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. पुलीस अकादेमींत प्रशिक्षण घेतिल्ल्या गोंयच्या आयआरबी पुलिसांच्या तुकडीची पासिंग आउट परेड काल जाली. फाटल्या 10 महिन्यांत गोंयच्या 700 पुलिसांचे ह्या अकादेमींत प्रशिक्षण जाला. हातूंत 569 दादले आनी 131 बायलां पुलिसांचो आस्पाव आसा. ह्या गोंय पुलिसांच्या पासिंग आउट परेडीच्या कार्यावळीक गोंयचे मुखेलमंत्री तशेंच घरमंत्री डॉ प्रमोद सावंत तशेंच आसामचे मुखेलमंत्री हिमंता बिस्वा सर्मा, आसामचे शार उदरगत खात्याचे मंत्री अतुल बोरा, आसामच्यो अर्थमंत्री आजंता नेओग, आसाम पुलिसेचे डीजीपी हरमीत सिंग, गोंय पुलिसेचे डीजीपी आलोक कुमार तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्या वेळार मानेस्तांनी पुलीस परेडीचे निरीक्षण केले. ह्या वर्सा मणिपूरच्या 2000 पुलिसांक लचित बर्फुकन पुलीस अकादेमीन प्रशिक्षण दिला, जाल्यार मणिपूरच्या पुलिसे उपरांत आतां गोंयच्या 700 पुलिसांक प्रशिक्षण दिला. सरकारान आसामच्या पुलीस अकादेमींत गोंय पुलिसेक प्रशिक्षण दिवपाक धाडिल्ल्यान आसामचे मुखेलमंत्री हिमंता बिस्वा सर्मा हांणी गोंयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे उपकार मानल्यात. गोंय राज्यासयत देशाच्या सेवेत ह्या पुलिसेन सदांच तत्पर रावचे अशे आवाहन तांणी हे वेळार नवे प्रशिक्षित जाल्ल्या पुलिसांक केला.
गोवा पुलिस का कैडेटो को ट्रेनिंग करने का मौका देके गोवा सरकार ने गोवा और आसाम का जो डिस्टेंस था, जो हमारे बीच का जो ज्योग्राफिकल डिस्टेंस थे, इसको बहुत करीब लेके आया है. मैं गोवा पुलिस का सारे रिक्रूट कॉन्स्टेबल्स को कैडेट्स को बहुत बहुत अभिनंदन करता हूँ.
गोंयचे मुखेलमंत्री तशेंच घरमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी विकसीत भारता वांगडा विकसीत गोंय करतना पुलिसांची सेवा नागरिकांक न्याय दिवपाच्या नदरेंतल्यान म्हत्वाची आसा अशें म्हळां. गोंय सुरक्षीत, पांचवेचार स्वच्छ दवरपाची मोख राज्य सरकारान दवरल्या. पुलीस कॉन्स्टेबल हो पुलीस सेवेतलो मुळावो घटक. तुमच्या प्रशिक्षणातल्यान गोंयची न्याय वेवस्था आनीक घटमूट जातली असो विस्वास ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी उक्तायलो.
आसाम के पवित्र धरती पर माँ कामाख्या के भूमि में लांचित फुरफुकन अकादमी में इंडिया रिजर्व बटालियन के 700 रिक्रूटेड कांस्टेबल, 569 द मेल कांस्टेबल और खास करके अपने 131 अपने बहन कांस्टेबलों को बहुत बहुत अभिनंदन करता हूँ.
गोंय, महाराष्ट्र आणि कर्नाटक या 3 राज्यांमधलो म्हादय उदकाचो वाद सुटावो जावपा खातीर स्थापन जाल्ल्या म्हादय लवादाक आता 1 वर्साची मुजतवाड मेळ्ळ्या. हे विशींची अधिसुचोवणी केंद्रान जारी केल्या. 16 ऑगस्ट 2026 मेरेन आतां मुजतवाड दिल्या. गोंय, महाराष्ट्र आणि कर्नाटक या 3 राज्यांमधलो उदकाचो वाद सुटावो जावपा खातीर नोव्हेंबर 2010 वर्सा म्हादय लवादाची स्थापना केल्ली. आंतरराज्य उदकावाद कायदो 1956 खाला म्हादय लवादाची स्थापना जाल्ली. 15 नोव्हेंबर 2013 मेरेन लवादाक निवाडो दिवपाचो आशिल्लो. हे मुजतीत निवाडो दिवप शक्य जावंक नाशिल्ल्या कारणान लवादाक मुजतवाड मेळत रावली. आतां 16 ऑगस्ट 2026 मेरेन म्हादय लवादाची मुजत आसा. भारत सरकाराच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयान सुरू केल्ले नशामुक्त भारत अभियान मुखार व्हरपाक राज्यातल्या सगळ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी तेको दिवचो असे आवाहन शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी केला. हे अभियान सुरू करून अजून 5 वर्सां जातात. ते निमतान आयज नशामुक्ती खातीरची प्रतिबद्धताय उक्तावपाक जाहीर सोपूत घेवपाची कार्यावळ सगळ्या शाळांनी करची असे आवाहन राज्य शिक्षण संचालनालयान एका परिपत्रकावरवी केला. नशामुक्ती अभियानाखाला 31 ऑगस्ट मेरेन जागृताये खातीरच्यो वेगवेगळ्यो कार्यावळी आखच्यो अशें शिक्षण संचालक झिंगडे हांणी मांगला. दिवचल तालुक्यात नार्वे गावात नवसाक पावपी देवी मसण देवीची जात्रा काल व्हडा उमेदीन आणि भक्तिभावान मनयली. दरवर्सा श्रावण महिन्यातल्या 3 मंगळारा ही नामनेची जात्रा जाता. श्रीदेवी मसण देवीच्या जात्रेच्या निमतान काल सकाळ सावन नार्वे गावात विंगड विंगड धार्मिक कार्यावळी तशेंच विधी झाले. हवामान. राज्यात फाटल्या 2 दिसांत कांय वाठारांनी पावस पडला. फुडलो सप्तकभर कांय वाठारांनी व्हडा प्रमाणांत पावस पडूं येता असो अदमास गोंय वेधशाळेन उक्तायला. तशेंच वारें वराक 30 ते 40 किलोमिटर वेगान व्हांवतले आनी ताचो वेग 50 किलोमिटर मेरेन वाडूं येता असो अदमासूय गोंय वेधशाळेन उक्तायला. काल इम्फाळांत जाल्ल्या 134व्या ड्युरंट कप फुटबॉल सर्तींतल्या खेळांत TRU FC हारून भारतीय नौदळ FT उपांत्यपूर्व फेरयेंत पावल घाले. पिंटू मेहता आनी श्रेयस VG हांच्या गोलाक लागून भारतीय नौदळ FT TRU FC 2-1 असे हारयले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 मिनटांचेर. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.